सो सध्या आपण घरामध्ये आहोत, आपल्याकडे लॉकडाऊन सुरू आहे. 31 मे पर्यंत आपल्याकडे लॉकडाऊन सुरू आहे आणि याचा एकच उद्देश आहे की आपण जे आहे ते एकमेकांच्या संपर्कात जास्ती येऊ नये, त्यामुळे हा लॉकडाऊन सुरू आहे आणि आपण सगळेजण घरामध्ये आहोत या संसर्गापासून वाचण्याकरता. पण अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एक गाव आहे पिंपरी जलसेन, इथं एका जणाच्या चुकीमुळे अख्ख्या गावाला क्वारंटाईन व्हावं लागलं होतं. सो ही घटना नेमकी काय आहे याविषयी बोलण्याकरता आज आपल्यासोबत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके सर, आपण बोलूया त्यांच्याशी.
पिंपरी जलसेन मध्ये काय झालं, आजपर्यंत आमच्या मतदारसंघात एक सुद्धा कोरोना बाधित पेशंट आढळला नाही. एक दोन दिवसापूर्वी पिंपरी जलसेन या ठिकाणी एक घटना घडली, म्हणजे आता त्याला दम्याचा त्रास होता आणि त्याला अटॅक पण आला, पण त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे स्वॅब घेतले, स्वॅब घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर साहजिकच आहे त्याच्या संबंधित जे संपर्कात लोक आले ते सगळे लोक आपण क्वारंटाईन केले आणि जे जास्त संपर्कात आले ते लोकांचे स्वॅब घेतले. ते स्वॅब घेतल्यानंतर त्यांची मंडळी, त्याची बायको निगेटिव्ह निघली, स्वतःची मुलगी निगेटिव्ह निघली, जे त्याला आणायला गेले ते गाडी ते पण निगेटिव्ह निघले. म्हणजे सगळी जी चेन होती त्या संपर्कात आलेली ती सगळी निगेटिव्ह निघली. तरी पण आता सध्याच्या परिस्थितीत निगेटिव्ह जरी आले तरी आपण 14 दिवसासाठी त्यांना क्वारंटाईन केलेलं.
तर ही जी संबंधित व्यक्ती होती ती बाहेरगावावरून आली होती, मुंबईवरून आली होती असं ऐकलं होतं. तर
मुंबईवरून आलती, बरोबर आहे, मुंबईवरून आलती 3 तारखेला.
93.5 रेड एफएम, मी अभिनी तुमच्यासोबत आहे. घर पे रहो, सेफ रहो, बजाते रहो.